आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जम्मू काश्मीरमध्ये विकास होत असून विश्वासाची भावनाही वाढत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्पपत्र या जाहीरनाम्याचं प्रकाशन। भाजपा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका, आश्वासनं आणि आरोपांच्या फैरीही। शेअर बाजारात सलग तिसऱ्या महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ कायम। आणि 20 भारतीय नेमबाजांचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित। आता सविस्तर बातम्या। गेल्या कित्येक दशकात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, सीमेपलीकडून होणारा गोळीबार हे प्रचाराचे मुद्दे ठरलेले नाहीत, असं भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथं झालेल्या प्रचारसभेत काल बोलत होते। यापूर्वी वैष्णोदेवी अथवा अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडणं हा चिंतेचा विषय होता। आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। जम्मू काश्मीरमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू झालं असून विश्वासाची भावनाही वाढते आहे, असं मोदी म्हणाले। जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील आणि राज्याचा दर्जाही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। घराणेशाही जपणारे राजकीय पक्ष विकासाला आणि इथल्या संपन्न वारशालाही विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली। राम मंदिर हा कधीच निवडणुकीचा मुद्दा नव्हता, नाही आणि नसेलही। राम मंदिराचा मुद्दा 500 वर्ष जुना, म्हणजे भाजपा किंवा निवडणुका अस्तित्वात येण्याच्याही खूप आधीपासूनचा आहे, असं मोदी म्हणाले। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन काल नवी दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। संकल्पपत्र असं या जाहीरनाम्याचं नाव आहे। समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक आणि एकच मतदार यादी यंत्रणा लागू करण्याचं आश्वासन भाजपानं या जाहीरनाम्यात दिलं आहे। पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पुढची 5 वर्ष मोफत रेशन पुरवणं, तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आणण्याचा उल्लेखही यामध्ये करण्यात आला आहे। जागतिक पातळीवरची अस्थिरता आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात मजबूत आणि स्थिर सरकार आणण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं। भाजपाच्या संकल्पपत्र या जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते। कोणत्याही संकटाच्या वेळी त्या त्या ठिकाणी असलेल्या भारतीयांची सुरक्षितता हे आपल्या सरकारचं पहिलं प्राधान्य आहे आणि अशा परिस्थितीत भारतात एक मजबूत आणि स्थिर सरकार असण्याची गरज कित्येक पटींनी वाढते आहे, असंही ते म्हणाले। इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। देशात आरक्षणाची पद्धत कायम राहील आणि आपला पक्ष ती संपवू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथं ते बोलत होते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली। सांस्कृतिक परंपरांचं पुनरुज्जीवन, दहशतवादाला आळा आणि नक्षलवादाचं जवळपास उच्चाटन करण्याच्या दिशेनं भारतीय जनता पार्टीनं काम केल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। भाजपा सरकारनं गरीब नागरिक, महिला तसंच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं आहे, असा दावाही शहा यांनी केला। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल नागपूरच्या गोळीबार चौकातल्या प्रचारसभेत सत्ताधारी भाजपावर हल्ला चढवला। भाजपा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करतो, पण काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 23 नेत्यांना पक्षामध्ये सामावून घेतो, असा आरोपही खरगे यांनी केला। भाजपानं भारताच्या नागरिकांना खोटी आश्वासनं दिली, सध्या बाजारपेठेत नोकऱ्या रोजगार उपलब्ध नाहीत, सकल देशांतर्गत उत्पादन घसरत चाललं आहे आणि भाजपानं वचन दिल्याप्रमाणे स्विस बँकेतला पैसाही परत आणलेला नाही, असं खरगे म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। सर्वच राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत। राजस्थानमध्ये जयपूर इथं आज भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा पथफेरी काढणार आहेत। मुख्यमंत्री भजनलाल शर्मा भरतपूरमध्ये प्रचार फेरी काढतील, तर उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्यासह राज्यातले अन्य मंत्री विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत। काँग्रेसचे राज्यातले प्रदेशाध्यक्ष गोविंद दोटसारा सीकर जिल्ह्यामध्ये प्रचार करतील। काँग्रेस नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याही विविध ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. भारतात या संस्थांनी एप्रिल महिन्यात आतापर्यंत 13,347 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केल्याचं नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात एनएसडीएलच्या आकडेवारीमधून दिसून आलं आहे. सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर स्थिर राहण्याचा अंदाज, महागाई नियंत्रणात असणं, राजकीय स्थैर्य आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातून मिळालेले आर्थिक शिस्तीचे संकेत यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं भवितव्य उज्ज्वल असल्याचा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. नेपाळच्या विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना भारतानं काल 35 रुग्णवाहिका आणि 66 स्कूल बसेस भेट म्हणून दिल्या. भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी नेपाळचे अर्थमंत्री वर्षमान पुन यांच्या उपस्थितीत ही भेट नेपाळकडे सुपूर्द केली. या 101 वाहनांपैकी 2 रुग्णवाहिका भूकंपग्रस्त जाजारकोट आणि पश्चिम रकुम जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेले 3 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात 33 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले आहेत. पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याची माहिती तिथल्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. सुमारे 600 घरांची पडझड झाली असून 600 किलोमीटर लांबीचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. याशिवाय 2000 एकर शेती पुरात वाहून गेल्याचं वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या 34 पैकी 20 प्रांतांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसी प्रांतातल्या ताना तोराजा जिल्ह्यात भूस्खलन होऊन किमान 15 जणांचा मृत्यू झाला. अजून 2 जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. महसुली गुप्तचर संचालनालयानं काल नाशिकमधून हत्थाजोडी या वनस्पतीचे 781 नग आणि 19.5 किलो मृदू प्रवाळ जप्त केलं. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत या दोन्ही गोष्टी संरक्षित आहेत. वन्यजीव तस्करांची एक टोळी या वस्तू विकण्यासाठी ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती. देशाच्या विविध भागात काल सुगीच्या हंगामातले पारंपरिक सण साजरे करण्यात आले. पंजाबमध्ये बैसाखी, केरळमध्ये विशू, पश्चिम बंगालचा पोयला बैसाख, आसामचा बोहाग बिहू तर तमिळनाडूमध्ये पृथंडू हे सुगीचा हंगाम सुरू झाल्याची वर्दी देणारे सण उत्साहात साजरे झाले आहेत. या सणांच्या शुभेच्छा देतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अन्नदात्या शेतकऱ्याचे आभार मानले आहेत. आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत 20 भारतीय नेमबाजांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे. रियो डी जानेरो इथं आयसीसीएफ ऑलिम्पिक पात्रता अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पलक गुलियानं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 217.6 गुणांसह कांस्य पदक पटकावलं. ऑलिम्पिकमधल्या आपल्या प्रवेशावर तिनं यामुळे शिक्कामोर्तब केलं आहे. सैन्यम सुरुची 176.7 गुणांसह 5व्या स्थानी राहिली पण तिला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवता आलं नाही. किर्गिस्थानच्या बिश्केक इथं सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या हर्षिता आणि अंजू पंघल यांनी रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. हर्षिताला 72 किलो वजनी गटात चीनच्या क्वियान जियांग हिच्याकडून 2-5 असा पराभव पत्करावा लागला तर 53 किलो वजनी गटात अंजूला उत्तर कोरियाच्या प्रतिस्पर्ध्यानं 10-0 असं नमवलं. याशिवाय भारतानं 2 कांस्य पदकांचीही कमाई केली. अंतिम पंघलनं 65 वजनी गटात दक्षिण कोरियाच्या सु बिन किमवर मात केली तर मनीषा भनवाला हिनं 62 किलो वजनी गटात हंगेरीच्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारून कांस्य पदकाला गवसणी घातली. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जम्मू काश्मीरमध्ये विकास होत असून विश्वासाची भावनाही वाढत चालल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्पपत्र या जाहीरनाम्याचं प्रकाशन. भाजपा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रचारसभांचा धडाका, आश्वासनं आरोपांच्या फैरी. शेअर बाजारात सलग तिसऱ्या महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ कायम आणि 20 भारतीय नेमबाजांचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.